ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। मराठी का हिंदी? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। पुराणामध्ये एक कथा येते, तर ती कथा सर्व जीवांना लागू आहे। जरुरी नाही की त्या कथेमध्ये एका पापी जीवाची कथा आहे, पण याचा अर्थ असा नाही की फक्त पापी जीवांनाच ती कथा लागू आहे, सर्व जीवांना ती कथा लागू आहे। तर ती कथा अशी आहे की त्याचं नाव आहे भागवत महात्म्य, भागवताचं महात्म्य। तुम्ही जे ऐकली पण असेल कथा, ऐकली पण असेल, त्यामध्ये एक ब्राह्मण असतो आत्मदेव नावाचा, आणि त्याला जी पत्नी असते थोडी विचित्र प्रकारची असते। सामान्यतः सर्व पत्नी ज्या असतात त्यांना आई व्हायची खूप घाई असते, म्हणजे इच्छा असते खूप, पण ही बाई अशी होती की तिला अजिबात आई व्हायची इच्छा नव्हती। हे गरोदरपण, त्या उलट्या आणि ते जन्म प्रसूती कोण ते सहन करेल, म्हणून ती नेहमीच असं टाळायची हा विषय। आणि आत्मदेव खूप दुःखी होता की संतान नाही। आणि एके दिवशी ते एका साधूला भेटतात दुःखी होऊन, महाराज काहीतरी कृपा करा, मला संतान नाही आहे, संतान होऊ द्या, त्याला बाजूला करा। तर ते साधू म्हणतात की मी तुम्हाला एक फळ देईन, ते फळ तुम्ही तुमच्या बायकोला खायला द्या, मग तिला मूल प्राप्त होईल, ते गर्भवती होईल। तर त्याला ते फूल देतात, फळ देतात। कारण आधी खूप प्रचार करतात, प्रचार की तुमच्या नशिबात मूल नाही आहे, पण ब्राह्मण म्हणतात की नाही नाही, मला तुम्ही काय पण करा पण मला तुम्ही पुत्र द्या। मग ते म्हणतात की तुमचा तो पुत्र होईल तो तुम्हाला सुख देईल याचं आश्वासन मी देऊ शकत नाही। नाही नाही, कसंही मला ते पुत्र हवं आहे बस। कसं असतं ना, आपल्याला एखादी वस्तू हवी असते ना, तर ती हवी असली की म्हणजे मग आपण विचार करत नाही की ती आपल्याला दुःख देईल का सुख देईल, ती हवी असली की पहिले आपल्याला मिळू दे मग पुढचं बघू असं। सर ते फळ घेतात आत्मदेव ब्राह्मण आणि आपल्या त्या बायकोला आणून देतात, ज्या बायकोला अजिबात इंटरेस्ट नाही या विषयात। तर ती काय करते, ती ते फळ जाऊन गाईला खायला घालते, आपल्या गोठ्यातल्या गाईला खायला घालते। आधी आपल्या बहिणीला भेटते आणि सांगते की असं असं आमच्या नवऱ्याने एकदम आग्रहाने साधूकडून फळ आणलं आहे आणि ते फळ दिलं आहे आणि मला ते खायचं नाही आहे, गर्भवती व्हायचं पण नाही आहे, आता झाली पंचायत। तर ती बहीण गरोदर असते, म्हणते आपण एक आयडिया करूया, आपण हे फळ आपल्या गाईला देऊया, म्हणजे गाय गर्भवती होईल आणि मग तिला गाय वासरू होईल ना, आणि तुला जेव्हा मूल होईल तेव्हा तोपर्यंत मी पोटामध्ये उशी बांधून असं बहाणा करेन की मी गरोदर आहे, मी गरोदर आहे, थोडं नाटकं करेन उलटीचे वगैरे, मग नवऱ्याला वाटलं की हा मी गरोदर आहे, आणि जेव्हा तू बाळंत होशील तर मी पण बाळंतवाचं नाटक करेन, म्हणजे तिकडे काय नवरा बघायला येत नाही ना कोण बाळंत होतं आहे, मी जाईन तुझ्याकडे, माहेरी येईन तिकडे बाळंत होईन, म्हणजे आणि तुझा मूल घेऊन माझ्या घरी येईन, सांगेन की माझं मूळ आहे म्हणून. म्हणजे नवऱ्याला वाटणार नाही काही की बाबा. आणि त्याला खात्री होती की गायीला जे मूल होईल ते गायच होईल, म्हणजे वासरूच होईल. नाही का आता गायीला कुठचा मूल होणार, वासरू होणार ना, म्हणजे काय टेन्शन नाही आता म्हणजे. परंतु मनुष्य एक विचार करतो आणि नियतीच्या मनात वेगळं काहीतरी असतं. तर यथावकाश ती गाय ते फळ खाते आणि गाय गर्भवती बनते. आणि इथे बहीण पण नवीन नवीन गर्भवती आहेच आणि ती पोटाला उशी बांधते, मग कधी एक बांधते, मग दोन बांधते, मग तीन बांधते, मग जाते निघून आपल्या माहेरी. बहीण पण तिकडे येते डिलिव्हरीला आणि त्याचवेळी त्या गाईला पण बाळ होतं, ज्यावेळी बहिणीला पण बाळ होतं. पण नेमकं त्या गाईला बाळ कसं होतं, मनुष्याचं मूल जन्माला येतं पण गाईचे कान घेऊन येतं. त्यांना वाटलं होतं की ते कदाचित गाईचं वासरू म्हणून येईल, परंतु ते मनुष्य जन्म घेऊन येतं. साधू असतं ना, त्या मंत्रामध्ये त्याच्या इच्छेमध्ये त्याच्या कुठच्याही गोष्टीची शक्ती असते ना, की भगवंत पण त्या इच्छेला वश असतात. तर मनुष्याचं मूळ त्या गाईला होतं, फक्त गाईचे कान. त्याचं नाव काय ठेवतात, गोकर्ण. ज्याचे कान गाईचे आहेत तो मुलगा गोकर्ण. आणि तिला पण एक मुलगा होतो बहिणीला, आणि ती मग आपला मुलगा म्हणून येते. आणि दवऱ्याला म्हणते की माझ्या बहिणीला पण मी घेऊन येते, कारण तिचं मूल ते वारलं आणि माझं मूल जगलं, तर तिला दूध असेल मला बहुतेक माहीत नाही, म्हणून मी तिला पण आणलं आहे की दूध मिळेल त्या मुलाला म्हणून. आणि मग नाटक काय करतं की मला दूधच नाही, मला दूधच नाही, मला दूधच नाही, मग आता काय करू, आता मी माझ्या बहिणीला देते ती पाजेल वगैरे, असं करून ते घरात सगळं नाटक करतात, पूर्ण मोठं एकदम षडयंत्र. आणि मग यथावकाश ते गाईचं झालेलं मूल जे आहे मुलगा ते मोठं होतं आणि ह्या पण मोठं होतं. त्याचं नाव काय, दुंदुकारी त्या मुलाचं. याचं नाव गोकर्ण. गोकर्ण एकदम संत बनतो, संतांच्या संगतीमध्ये राहून संत बनतो. आणि तो मुलगा जो आहे तो खूप वाईट पापी बनतो आणि मोठा झाल्यावर लगेचच दारू पिणे आणि नशा करणे आणि मांसाहार करणे आणि लोकांना लुटणे, हिंसा करणे वगैरे असे पापकर्म सुरू करतो. आणि हा मुलगा नेहमी सत्संगामध्ये असतो, साधुसंगामध्ये भागवत ऐकणे, भगवद्गीता ऐकणे, सेवा करणे ह्या मार्गाला असतो. तर त्या ब्राह्मणाला खूप दुःख होतं की अरे की हे जे मूल आहे ते गाईच्या पोटातनं एवढं दिव्य मूल, माहीत नाही कसं आलं, पण ते कसं काय गाईच्या पोटातून एवढं दिव्य आणि ते पण संत प्रवृत्तीचं मूल, म्हणजे देवाची कृपा, आणि माझा मुलगा बघा कसा पापी, असायला खूप दुःख होतं. मग तुला त्या साधूंचं म्हणणं आठवतं की बघा तुला हा मुलगा सुख देईल की नाही माहीत नाही, त्याला वाटतं की हाच माझा मुलगा आहे, मग त्याला वाटतं की बघ दुःख होत आहे. आणि एके दिवशी तो मुलगा मोठा होतो, म्हणजे खूप असा चांगला दांडगट बनतो आणि बाबाला चाकूटून सांगतो सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, म्हणजे काय असेल ते. त्या वडील तगे ते वाटणी करतात आणि मग तो ते सगळे पैसे घेतो मुलगा, आणि त्याच्यात खूप वेशा त्याच्या मैत्रिणी असतात आणि खूप काय काय असतं नशा बिशा, तर त्या चार चार वेशांना लग्न करून तो घरी आणतो आणि त्यांच्याबरोबर रोज दारू पिऊन त्यांचं चालू असतं. आणि एके दिवशी त्याची संपत्ती बघून धुंदुकारीची त्या चार वेश्या षडयंत्र करतात आणि त्याला नशा करून विषपासून मारून टाकतात. कोणाला, धुंदुकारीला. आणि धुंदुकारी मरतो. आता मेल्यानंतर तो प्रेत बनतो, म्हणजे भूत. आणि मग गोकर्णाला माहीत आहे ना माझा भाऊच आहे हा, म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा आहे किंवा माझा आईचं जे काय असेल ते, त्याला वाटतं की अरे आपल्या भावाचा उद्धार करणं खूप आवश्यक आहे, कारण तो ना दुःख बघतो ते भूत झाल्यानंतर. आणि मग सूक्ष्मरूपामध्ये येऊन त्या भावाला संवाद साधतो, तुला कळत नाही कोण हाक मारत आहे, मी तुझा भाऊ आहे धुंदुकारी, मी खूप कष्टामध्ये आहे, मला वाचव, त्याला खूप दया येते. मग तो आपल्या संतांना जाऊन विचारतो की असा असा माझा भाऊ जो आहे ना तो त्याला खून झालेला आहे त्या चार वैश्या बायका मरून, आणि तो दुःख बघतो आहे भूतरूपामध्ये, त्याचा उद्धार कसा करावा. तर संत म्हणतात की तुम्ही भागवत कथा करा, 7 दिवस कथा करा भागवताची, त्याचा भूत येऊन उद्धार होईल आणि तो मुक्त होईल. म्हणून गोकर्ण भागवत कथाला बसतो आणि त्या झाडाखाली बसतो. त्या झाडाच्या फांदीवरती तो भूत येऊन बसतं ते ऐकायला. आणि 7 दिवस गोकर्ण भागवत कथा करतात. तर त्यात म्हणे ते 7 काहीतरी भोक असतात, एक एक भोक असतात पडतं खाली, काहीतरी जे आहे टेक्निकल. एनिवे तर 7व्या दिवशी 7 दिवस जेव्हा कथा संपते भागवताची, तेव्हा आकाशातून एक विमान येतं, सोबत 4 विष्णुदूत. आणि ते विमान येतं आणि त्या भूत म्हणजे भूत बनलेल्या धुंदुकारीच्या आत्म्याला दिव्य स्वरूप प्राप्त करवून त्या विमानात बसवून वैकुंठामध्ये घेऊन जातो. बरोबर कळलं तुम्हाला? 7 दिवस ते प्रेत जे आहे ते कथा ऐकते आणि 7 दिवसानंतर त्या प्रेताची योनी नष्ट होऊन त्याला दिव्य शरीर प्राप्त होतं, दिव्य देह. आणि वैकुंठावरून विमान येऊन त्यांना ते घेऊन जातं वैकुंठामध्ये. तर त्या गोकर्णाला प्रश्न पडतो की कथा मी केली आणि त्याने ऐकली, त्याच्याकरता विमान आलं, माझ्याकरता कसं आलं? मी तर कथा केली ना स्वतः. आणि ज्या लोकांनी एवढी माणसं बसून ऐकतायत त्यांच्याकरता विमान नाही आलं. मग त्याने परत प्रश्न केला, त्याचं उत्तर काय मिळालं त्यांना? की भूत योनीमध्ये असल्यामुळे त्याला झोप नाही. झोप कोणाला येते? झोप कोणाला येते? झोप आपल्याला येते ज्याला हे शरीर प्राप्त आहे. आपल्याला दोन शरीर प्राप्त आहेत, एक सूक्ष्म शरीर आणि एक स्थूल शरीर. झोपण्याकरता, खाण्याकरता, पिण्याकरता हे शरीर आवश्यक आहे. आणि आत एक शरीर असतं, त्याचं नाव आहे मन बुद्धी अहंकार. ते पण शरीरच आहे पण त्यातून इच्छा निर्माण होतात की मला आता आमरस प्यायचं आहे, मला श्रीखंडपुरी खायची आहे, मला आता अमेरिकेत जायचं आहे, मला किंवा लग्न करायचं आहे, काय असेल ते. आणि ते जी इच्छा निर्माण करतं आतलं शरीर, ते हे शरीरातल्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण होते. कळलं? भूतप्रेत लग्न नाही करू शकत, शरीर मिळालं तर मग लग्न करू शकतो. तर ते शरीर नसल्यामुळे त्याला झोप नाही. मग दिवसभर जे ऐकलं आहे ते रात्रभर चिंतन करायचं. कोणी? धुंदुकारीच्या भूताने रात्रभर चिंतन केलं त्याने. आणि तुम्ही बोलणारे झोपी गेले आणि सभामध्ये ऐकलेले पण झोपी गेले रात्री, आणि तो जागा राहून जे काय ऐकलं त्याचं चिंतन केलं, म्हणून त्याच्याकरता फक्त विमान आलं, तुमच्याकरता नाही आलं. तर याच्यात आपल्याला मेसेज काय आहे की कथेमध्ये येणं फार चांगलं आहे, पण कथेमध्ये येऊन जे ऐकलं ते मनापासून ऐकायला पाहिजे. नंबर 1, आयटम नंबर 1 म्हणजे कथेमध्ये येऊन झोपू नये, कथेमध्ये येऊन इकडे तिकडे बघू नये, किती वाजले, 7 किती वाजताय, किती वेळ बोलतायत हे लोक, थोडं का नाही बोलत, एवढं पाल्याळू का बोलतात, एवढं विषय लांब लांब करून का बोलतात, थोडं थोडक्यात का सांगत नाहीत. असं असतं ना म्हणजे मनामध्ये, किंवा मनामध्ये काहीतरी विवंचना असते बा, घरी काहीतरी भांडून आलेलं असतं किंवा घरी काहीतरी वीज कापून गेलेली असते बिल न भरण्यामुळे, है ना, खूप मनाची चिंता असते. तर कथेमध्ये एकाग्र होऊन कथा ऐकावी आणि जे एकाग्र होऊन ऐकावं त्याच्यावर कथेनंतर दिवसभर पुढच्या कथेपर्यंत चिंतन करावं. नुसतं ऐकून काय? नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असं नाही सगळं. हे आवश्यक आहे खूप. कथा श्रवण आणि मग चिंतन मनन हे खूप आवश्यक आहे. म्हणून मग गोकर्णाने पुन्हा एक कथा केली, त्याच्या लगेचच लगेच चालू केली कथा. आणि मग त्या कथेमध्ये त्यांनी आणि श्रोत्यांनी कोणीही म्हणजे पूर्ण उपवास केला, निर्जळी उपवास केला, कोणी झोपलंच नाही. आणि 2 कथांच्या मध्ये म्हणजे आज संपली तर उद्यापर्यंत नुसताच कथा कीर्तन चिंतन करत बसले, कोणी झोपले नाही. आणि अशा कथेच्या शेवटी 7व्या दिवशी संपल्यानंतर शेकडो विमानं आली वैकुंठावरून, शेकडो विमानं, प्रत्येकात 4 दूत, विष्णुदूत, आणि प्रत्येक व्यक्तीला घेऊन गेलं वैकुंठामध्ये. गोकर्णासकट सगळे श्रोता मंडळी पण बसून गेले निघून. म्हणून जेव्हा कधी कोणी व्यक्ती जाते ना, मयत पावते ना, तिच्याकरता भागवत कथा करतात त्या व्यक्तीच्या नावाने. त्याला पापी असायची आवश्यकता नाही आहे, गोकर्ण कुठे पापी होता. पण खास करून जी व्यक्ती जाते हे जग सोडून, त्या व्यक्तीच्या नावाने जेव्हा हरिकथा केली जाते तेव्हा त्या व्यक्तीचा उद्धार होतो. खास करून कृष्ण कथा, भगवंताची कथा, म्हणजे जगन्नाथ कथा, वामन कथा, नरसिंह कथा, ज्या ज्या कथेमध्ये कृष्ण त्यांचे अवतार आहेत त्यांची कथा केल्याने त्या आत्म्याला खूप चांगला आध्यात्मिक लाभ होतो आणि सद्गती प्राप्त होते. आपण कसं म्हणतो, रेस्ट इन पीस, RIP. अतिशय अज्ञानपूर्वक कल्पना आहे ती, कारण रेस्ट इन पीस असं कधीच नसतं. आत्मा कधी रेस्ट इन पीस नसतो, तो क्रियाशील असतो, गतिशील असतो. हां, शरीरात किंवा शरीराच्या बाहेर किंवा आत्मरूपात, म्हणजे प्रेतरूपामध्ये किंवा भूतरूपामध्ये किंवा शरीर रूपामध्ये सुद्धा तो क्रियाशील असतो. तुम्ही तुमच्यात बघा ना, तुम्ही कधी असं असता का 7 तास तुमचा बसूनच आहे, काहीच करत नाही, काहीतरी चालू असतं, काहीतरी विचार करणं, काहीतरी लगबग चालू असते आपली, कारण तो आत्म्याचा स्वभाव आहे गतिशील असणं. म्हणून आत्मा कधीही निश्चल होत नाही. ही मायावादी लोकांची कल्पना आहे की तो अनंतात विलीन झाला आणि तिकडे आता तो काहीच नाही करत, म्हणजे नुसताच विलीन झाला, एक रूप प्रकाशाशी एक रूप झाला. भागवतामध्ये वर्णन दिलं आहे की अशा प्रकाशामध्ये, ब्रह्मज्योतीमध्ये एक रूप व्हायचा ज्यांनी प्रयत्न केला आहे, ध्यानपूर्वक आणि विचारपूर्वक आणि लक्ष म्हणून ज्यांनी प्रयत्न केला आहे, ते त्या ब्रह्मज्योतीत पोचतात निश्चित, परंतु तिकडून ते पुन्हा पतन पावतात. कारण ब्रह्मज्योतीमध्ये केवळ आपल्या सत प्रवृत्ती म्हणजे सच्चिद आनंद, या 3 प्रवृत्ती आपल्या ना. सत म्हणजे कायमचं असणं, चिरंतन असणं, ही सत प्रवृत्ती. चित प्रवृत्ती म्हणजे ज्ञान, कुतूहल आणि ज्ञान, ही दुसरी प्रवृत्ती आहे प्रत्येक व्यक्तीची. प्रत्येक व्यक्ती हा कोण, याचं काय, कुठचा गावचा, काय शिकलेला मनुष्य आहे, काय त्याचं काय, किंवा आपण जे काय बघतो त्याबद्दल प्रश्न विचारत असतो. ज्ञान कुतूहल आणि त्या मार्गे ज्ञान प्राप्ती ही आपली दुसरी प्रवृत्ती आहे. आणि तिसरी प्रवृत्ती काय, आनंद प्रवृत्ती, आनंदी राहणं, नुसतं निश्चल राहणं ही गोष्ट वेगळी आहे. तर ब्रह्मज्योतीमध्ये फक्त सत्प्रवृत्ती ही समाधान पावते आणि चित प्रवृत्ती आणि आनंद प्रवृत्ती समाधान पावत नाही. म्हणून मग वैतागून ती तिकडे गेलेली माणसं पुन्हा पृथ्वीवरती उतरतात, जन्म घ्यायला, शरीर धारण करतात आणि मग सेवा करतात, म्हणजे हॉस्पिटल उघडतात किंवा आणि गरिबांना मदत करतात, कारण सेवा केल्याशिवाय जीवाला शांती प्राप्त होत नाही असं भागवतात दिलंय. म्हणून कधीही कोणी गेलं तर त्यांना म्हणावं असं म्हणू नये की भगवंत त्याला चिरशांती देवो, नथिंग लाईक चिरशांती. चिरशांती फक्त देवाच्या सेवेत असते. पण आपण काय सांगतो, त्याला सद्गती देवो, भगवंताच्या चरणाशी स्थान देवो, भगवंताची सेवा प्राप्त होवो, भगवंताचं धाम प्राप्त होवो, भगवंताचं सान्निध्य प्राप्त व्हावं अशी आपण प्रार्थना करत असतो. ती व्यक्तिरूप प्रार्थना आहे, ती मायावादी प्रार्थना नाही आहे. व्यक्तिरूप म्हणजे आपण व्यक्ती आहोत हे समजून गेलेली प्रार्थना आहे आणि व्यक्तीकरता तेच आवश्यक आहे. व्यक्ती नेहमी कुठेतरी गतिशील असतो, त्याची गती भगवंताकडे व्हावी आणि सेवेमध्ये भगवंताच्या रुजू व्हावं म्हणून ते आपण प्रार्थना करत असतो. तर कुमारी जान्हवी इच्छा करता आपण आता आपली आता कथा समर्पित करणार आहोत. मी ती कथा सांगणार आहे तर ती त्याच भावनेने सांगणार आहे आणि तुम्ही ती त्याच भावनेने ऐकायची आहे की आपण तिच्या आत्म्याला भगवंताच्या दिशेने सद्गती प्राप्त व्हावी म्हणून ती कथा ऐकत आहोत किंवा सांगत आहोत. ही भावना आपण जागृत ठेवायची आहे आणि दुपारची कितीही उन्हाची वेळ असेल तरी जागृत राहायचं आहे. एक समर्पण म्हणून, तिच्याकरता सेवा म्हणून, कारण तुम्ही तिच्या नावाने जेव्हा ती ऐकाल एकाग्र होऊन त्याचाही तिला लाभ होणार. आणि कथा ही त्याच्या आणखी एक श्रद्धा असते आणि ते सत्य पण आहे, ते म्हणजे क्रियाकर्म होईपर्यंत तो आत्मा असतो ना तो तिकडेच असतो. कारण ते शरीर आणि ते कुटुंब त्याच्याविषयी आत्म्याला आसक्ती असते. म्हणून आपण आपल्या धर्मामध्ये ते क्रियाकर्म करतो संबंध तोडून पुढचा मार्ग मोकळा करण्याकरता. देह दहा संस्कार का करतो आपण? कारण तो देह जो आहे ना त्याच्यावर आसक्ती असते माणसाला. तो किती जरी वृद्ध देह असेल, रोगांनी ग्रस्त असेल, अगदी जगण्याकरता योग्य नसेल, पण तो देह त्याला अटॅचमेंट असते आपलं की हे माझं शरीर आहे ना, माझा हात आहे, माझं डोळे आहेत, माझं आहे शेवटी, यात मी राहिलो इतके वर्ष, म्हणजे ते आसक्ती असते. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये दफन नाही करत कधीच, दहन करतात. म्हणजे शरीर पूर्ण पंचमहाभूतामध्ये मिलून व्हावं, शरीर आत्मा नाही. मग उरतो आत्मा, मन बुद्धी अहंकार या सूक्ष्म शरीरासोबत तो आत्मा उरतो. मग तो कसा मुक्त होणार? त्याकरता आपण ते पिंडदान करतो, त्याकरता विधी करतो, अस्थि विसर्जन करतो, नदीला ते अस्थि वाहतो. का? कारण सगर राजाच्या 60,000 पुत्रांचा उद्धार झाला होता, गंगेचा प्रवाह त्यांच्या राखेवरून गेला, त्या 60,000 सगर राजाच्या पुत्रांच्या झाली राख झाली, कारण त्यांनी संताचा अपमान केला, संतांनी शाप देऊन त्यांना भस्म करून टाकलं, त्याचं राख बनले. त्यांचा उद्धार कसा करायचा? म्हणजे त्यांनी म्हटलं की याच्यावर गंगा जर वाहिली तर त्यांचा उद्धार होऊ शकतो. म्हणून भगीरथाने गंगा आणली, आणि आपण जर राख टाकतो गंगेमध्ये तर त्यांची राख एका ठिकाणी तिकडनं गंगावरून वाहिली. आता आपण राख गंगेत टाकतो पण त्यावेळी राखेवरून गंगा वाहिली आणि ते 60,000 आत्मे मुक्त झाले. मग आपण ते शरीर जेव्हा दहन करतो तर राख आणि थोडी हाडं उरतात, ते आपण नदीमध्ये वाहतो. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, चंद्रभागा, इंद्रायणी, जी काय आपल्याला मिळेल आपल्या ठिकाणी, शरयू, मंदाकिनी, अलकनंदा, अशा आपल्याकडे भारतात अनंत नद्या आहेत, पवित्र नद्या. त्या सगळ्यांचा उगम खूप पवित्र आहे, त्यामध्ये आपण विलीन करतो. त्याच्यानंतर मग दशक्रिया, एकोदिष्ट श्राद्ध, द्वादश श्राद्ध आणि त्रयोदशी श्राद्ध सर्व आपण करतो, आपल्याकडे खूप त्याचे नियम आहेत. तेव्हा त्या कुटुंबाच्या आसक्तीतून तो जीव मुक्त होतो आणि मग आपल्या कर्माप्रमाणे पुढचा प्रवास सुरू करतो. सामान्यत जेव्हा व्यक्ती शुद्ध भक्त असतं ना, तर तत्क्षण त्याच्याकरता विमान येतं आणि ते तत्क्षण भगवंताकडे पोचतं. पण जेव्हा आणखीन कुठे काम बाकी असतं, कोणाचं काही पूर्ण झालेलं नसतं, योगो भ्रष्टो बिजायते, सुचिनाम श्रीमताम देहे, योगो भ्रष्ट बिजायते, म्हणजे त्याचं काम बाकी आहे. तो योगी आहे, भगवंताशी संबंधित आहे, भगवंताचा भक्त आहे, परंतु त्याचं काम बाकी आहे, अजून त्याचं सिद्ध व्हायचं काम बाकी आहे. मग पुन्हा जन्म घेतो किंवा आणि जे काय असेल ते, त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. सामान्य लोक जी भक्त नसतात ते जातात पितृलोकी, तिकडे एक वर्ष निवास करायला लागतो आणि वर्षभरानंतर मग आपण जेव्हा पहिल्या वेळी त्यांना अन्न देतो त्यावेळी त्यांची पूर्ती कधी निश्चित होते. आणि असं म्हणतात की पितृलोकामध्ये एक वर्षांचा एक दिवस असतो, तर आपलं जेव्हा तिथी आहे त्याच्या त्याच दिवशी पुढच्या वर्षी त्या तिथीला त्यांना जेवण द्यायला लागतं, म्हणजे एका दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांच्या. तर आपण इकडे जे अर्पण करतो ना ते कावळ्याच्या आणि गायीच्या माध्यमातून आणि ब्राह्मणाच्या माध्यमातून त्या व्यक्तीला पोचतं महाप्रसाद, आणि ते त्याला ऊर्ध्वगती देतं. ऊर्ध्वगती ते कसं रॉकेट कसं उडतं, खालून त्याला एनर्जी मिळाली की ते वरती उडतं, तसं खालनं आपल्या त्याला एनर्जी मिळते. आणि आपण ज्या प्रकारे अन्नही दिलं आहे ते तिथल्या प्रकारच्या अन्नात रूपांतर होऊन त्यांना प्राप्त होतं. जसं आपण भारतामधनं रुपये ट्रान्सफर केले अमेरिकेमध्ये, तिथे कुठच्या रूपात प्राप्त होतं? डॉलर रूपात प्राप्त होतं. म्हणजे तिथे कुठची करन्सी आहे तिथले आपले करन्सी रूपांतरित होते, होते की नाही होते? तसं आपण ज्या रूपात अन्न घालतो त्यांना इथे, डाळ भात भाजी वगैरे जे काय असेल ते तिथे कुठचं ग्राह्य अन्न आहे त्या प्रकारे ते रूपांतरित होऊन त्यांना प्राप्त होतं आणि ते त्या आत्म्याला पोषण प्राप्त होतं. आणि त्या आत्म्याचं पोषण म्हणजे काय असतं? कृष्णप्रसाद तत्व जे त्यातलं आहे, कृष्णप्रसाद तत्व, ते त्या आत्म्याला प्राप्त होतं. आणि मग त्यांचं जे काय हिशोब आहे त्याप्रमाणे भगवंताला गती देतात. तर त्या काळामध्ये 12 दिवसाच्या काळामध्ये त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण कधीकधी जगन्नाथपुरी आणि पंढरपूर आणि वृंदावन आणि अयोध्या अशा ठिकाणी अस्थी आपण टाकत राहतो, तशी त्या व्यक्तीला आणखी आणखी आणखीन ऊर्जा मिळत राहते. आणि वर्षभरामध्ये कधीकधी काही लोक दर महिन्याला श्राद्ध करतात, मासश्राद्धाला म्हणतात, मासिक श्राद्ध म्हणतात. आणि प्रत्येक मासिक श्राद्धामध्ये त्यांना ते अन्न आणि प्रार्थना करतात. सगळ्या विधीमध्ये महत्त्वाचं काय आहे, तुमची भावना. श्रद्धया कुरुते इति श्राद्ध, श्राद्ध म्हणजे जे श्रद्धेने केलं आहे तेच श्राद्ध, तेच पोचतं. आपण काय करतोय, काय माहिती काय होतं, काय माहीत नाही हे म्हणतात म्हणून करतोय, असं जर ते पोचत नाही. आणि ज्या श्राद्ध करताना आपण महाभारतातली कथा सांगतो, यज्ञ करतो, ब्राह्मणांना खायला घालतो, गाईला खायला घालतो आणि कावळ्याला, कावळ्याला का, मला एक वरदान दिलं आहे रामचंद्र प्रभूंनी की तू जेव्हा ते खाशील तेव्हा त्याचा उद्धार होईल, असं म्हणजे मोठी कथा आहे, त्या पुन्हा काहीतरी बोलू. तर कावळ्याला ते विशेष वरदान दिलं आहे भगवंताने. आपण जेव्हा ते खालतो ना तेव्हा त्या कावळ्याला तो आत्मा दिसतो, तो आपल्याला दिसत नाही पण कावळ्याला बघू शकतो. म्हणून तो कावळा ठरवतो खाऊ की नाही खाऊ, त्याला विशेष शक्ती भगवंताने दिलेली आहे. आणि कावळ्याला फक्त एकच डोळा असतो, कावळा कधी असा बघतो बघा असा. त्याला रामांनी बाण मारला ना तर त्याचा एक डोळा त्याची छेद केला रावणाने. म्हणून सगळे कावळे एका डोळ्याने आंधळे असतात आणि एका डोळ्याने बघतात, पण त्यांना त्याला ती दूरदृष्टी असते, आपल्याला की नसते. एनिवेज, तर सांगायचा उद्देश असा आहे की कथा ही सगळ्यात मोठं श्राद्ध आहे. सगळ्यात मोठं श्राद्ध कथा आणि हरिनाम संकीर्तन. आणि असंही दिलं आहे गरुड पुराणामध्ये की जेव्हा ते श्राद्ध वगैरे व्हायचं असतं, बाकी असतं, तर आपण ते एक अश्म म्हणून गोळा करतो, अश्म असतो एक अश्म, जीवाश्म. जेव्हा शरीर नष्ट होतं जाळून तेव्हा तो आत्मा आपण त्यात आवाहन करतो की ह्याच्यामध्ये ये, मग त्याला आपण रोज दूध पाजतो आणि ठेवतो घराबाहेर लटकवून. आणि तो जो दगड आहे तो दशक्रियेच्या दिवशी त्याचं विसर्जन करतो आपण. आणि मग हळूहळू अशा प्रकारे तो आत्माचं बंधन जे आहे ना, हळू आपण कट करून त्याला पुढचा मार्ग मोकळा करतो. म्हणजे ह्या कुटुंबाशी संबंध आता संपला, आता पुढचं बघायचं. तर या सर्व काळामध्ये हरिकथा हरिनाम अतिशय शक्तिशाली आहे. म्हणून आपण आता जी कथा करणार आहोत ती आपण जाणवी करता करणार आहोत. शेवटी भक्तांची इच्छा काय असते की प्रत्येक जीवाला श्रीकृष्ण प्राप्त व्हावेत, म्हणजे चरण प्राप्त व्हावेत, त्यांची सेवा प्राप्त व्हावी, त्यांचं सान्निध्य प्राप्त व्हावं, अशी आमची सगळ्यांची आपली इच्छा असते. तर त्यातली मी ठरवलं आहे की आपण आज गोपाष्टमीची कथा करू, कारण एनिवे कार्तिक महिन्यात हे सगळं घडलेलं आहे. आपण कार्तिक महिना पाळत आहोत, दामोदर महिना पाळत आहोत ना. तर दामोदर महिन्यामध्ये कार्तिक शुद्ध अष्टमी, आता चालले अश्विन कृष्ण पक्ष चालू आहे, अश्विन कृष्ण पक्ष आज अष्टमी आहे. आज पण खूप चांगला दिवस आहे, आज काय आहे, बहुला अष्टमी, बहुला गाईची कथा आहे आजची. आणि पुढच्या अष्टमीला गोपाष्टमी आहे. तर श्रीकृष्ण जेव्हा गोपालन करत होते ना तेव्हा त्यांना पहिल्या वर्षी त्यांचा वयाच्या पहिल्या वर्षी त्यांनी त्याला बाबा जे आहेत ना ते असे हातात घेऊन जायचे, कृष्ण बलरामला त्यांचा हट्ट असायचा की आम्ही पण तुमच्यावर यायचं, आम्ही मामा पण घेऊन जा. आणि ते मोठ्या गाई चारायचे, मोठे होते ना नंदबाबा, ते मोठ्या गाई चारायचे, हातामध्ये दोन बाळं. त्यांचा खूप आग्रह असायचा बाळांचा, आम्हाला पण द्या तुम्ही, आम्हाला पण द्या गाई. तर रोज येऊन घरी चर्चा करायचे नंदबाबा आणि यशोदा आणि सगळे लोक की रोज ही मुलं आग्रह करतात की आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या. माई म्हणायची इतक्या इतक्या मोठ्या गाई, इतके इतके मोठे बैल, त्यांचे एवढे मोठे मोठे पाय, त्याच्या अर्ध्या उंचीचे आपले मुलं, तर एखादा पाय लागला मुलाला तर काय होईल, त्याकरता हे बरोबर नाही. पण रोज मुलांचा हट्ट, रोज चर्चा. शेवटी पहिल्या वर्षाच्या एंडला त्यांनी लहान लहान वासरांना त्यांना द्यायचं असं ठरवलं. आपल्या देखरेखीखाली त्यांना सांगायचं की तुम्ही चारा आता लहान लहान वासरं. म्हणून वयाच्या पहिल्या वर्षाच्या एंडला त्यांना वत्सपाल बनवलं. काय बनवलं म्हणजे काय, वत्स म्हणजे लहान वासरं, लहान बाळ गायची, आणि त्यांना चारायचं. आणि कसं जवळजवळ चालायचं, जास्त लांब चरवायचं नाही, पण आपल्या मोठ्यांच्या देखरेखीखाली चालवायचं. कुठे मुलांना लात लागू नये किंवा त्यांच्यावर पाय पडू नये गायचा वगैरे, ते बघायचं सगळं आणि त्याप्रमाणे चालवायचं. त्यात खास मोठ्या मोठ्या बालकांना सूचना की तुम्ही त्या जमिनीच्या किनारी चालत राहा, म्हणजे आमचं मूल ते खेळत खेळत तिकडे जाऊन पाण्यात पडू नये. त्या दिशेने जायला लागलं की तुम्ही त्यांना अडवायचं आणि या ठिकाणी ढकलायचं. हे मोठ्या मुलांचं काम, हातात दांडुके घेऊन त्यांना असं रोखायचं आणि बघायचं की ती मुलं खूप नटखट आहेत, मस्ती करतात, कदाचित धावत धावत जातील त्या बैलाच्या पायाखाली किंवा जातील नदीमध्ये. तर असं सगळं पूर्णपणे सुरक्षाची योजना करून ते सुरू झालं. वत्सपाल्लीला त्याचा नियम काय होता, दुपारपर्यंत परत यायचं, जेवायला घरी परत यायचं आणि बाबाबरोबर जेवायचं, असा रोजचा नियम होता वत्सपाल्लीचा. आणि जायचं कुठपर्यंत, आई जेव्हा नंदगावाच्या वर जाऊन यशोदा बैठक नावाची जागा आहे तिकडे जाऊन ती जेव्हा बसेल आणि तिला चहूकडे तिची नजर कुठपर्यंत पोचेल तिथपर्यंत जायचं, म्हणजे तिला कुठूनही दिसलं पाहिजे हां इथे आहे खदीरवनामध्ये, हां इथे इथे आहे मोतीकुंडापाशी आहे, पण नजरेच्या पलीकडे नाही जायचं, हा नियम होता. अशा प्रकारे सर्व योजनाबद्ध रीतीने हे सुरू केलं गेलं आणि ते एक वर्षापासून 5 वर्षापर्यंत चाललं. पण कुठच्याही गोष्टी कधीही स्थिर राहत नसतात. आज जे चालू आहे ते सुखदायक असतं, तेच उद्या दुःखदायक बनतं. आज वत्सपाल म्हणून तुम्ही गायींना म्हणजे बाळांना तुम्हाला ताब्यात दिलं, तुम्हाला खूप आनंद झाला की आता आम्ही आता आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही आता बाळं चारतो. पण मग पुढे काय झालं, ती मुलं मोठी मोठी व्हायला लागली. मग कसं आहे ना, वृंदावनमध्ये सर्व लोक आणि सर्व वस्तू एकमेकांशी बोलतात, म्हणजे घंटी पण बोलते, भांडी पण बोलतात, लोणी पण बोलतं आणि गाय पण बोलते, वासरूही बोलतं, मोर बोलतात, पोपट बोलतात, सर्व एकमेकांशी बोलतात, माणसांशी बोलतात, माणसांशी बोलतो. तर रोज ही वासरं आहेत ना, जाऊन जाऊन आपल्या आईबाबांना सांगायचे किती मजा आली, किती मजा आली, किती मजा आली, कृष्णाबरोबर किती मजा आली. कारण आता मुलं गेली चरायला वेगळी तर आईबाबा वेगळे मोठ्या माणसाबरोबर, आणि लहान मुलं आणि थोडी मोठी मुलं आणि थोडी मोठी माणसं आणि मिळून वेगळी वत्सपाल, मिक्सर नाही चालू होते ते. त्यामुळे इथे काय चाललं आहे ते त्यांना माहीत नाही, मोठ्या गाईंना बैलांना. बरोबर संध्याकाळी घरी आले परत चरून, दुपारी आईबाबा रात्री येणार चरून, कारण मोठ्या गाई लांब चरतात ना, सकाळी गेले की संध्याकाळी परत येणार, आणि लहान मुलं चरून काय होणार, दुपारी परत येणार. मग संध्याकाळी आईबाबा परत आले की लहान वासरं सांगणार आईबाबांना किती मजा आली, किती मजा आली, किती मजा आली. मग ती जी मोठी गायबाब गायवासर आहेत ना, ते आपल्या जे आपले जे गोपाळ आहेत त्यांना चारणारे जे आहेत ना, त्यांच्याकडे कंप्लेंट करायला लागले, आम्हाला पण जायचं कृष्णाबरोबर. आमची मुलं येऊन सांगतात गोष्टी एवढ्या एवढ्या, आम्हाला खूप आकर्षण वाटतं, आम्हाला तुम्ही कधी त्यांच्यावर पाठवणार, अशी त्या चर्चा रोजच्यारच व्हायला लागली. म्हणजे जातायत आईच्या बरोबर, पण त्यांची इच्छा यांच्याबरोबर जायची आहे. त्यामुळे मुलं निघाली की आईबाबांचं म्हणजे आईबाबा गाईबैलांचं मन असं, अरे आम्हाला पण जायचं आहे, आम्हाला पण जायचं आहे. मग ते बाल त्यांना तिकडेच येणार कुठेतरी, म्हणजे लहान बाळं गेली खदीरवनात तर हे गेले गोवर्धनात असं. तर मुलं मोठी झाली वासरं चाळणारी, त्यांचे काय गोष्ट, तर ती जी मुलं आहेत ना ती ती आईबाबांचे कंप्लेंट करायला लागली, आम्ही किती दिवस वासरं चाळायची. आणि मग कृष्णाला पण मध्ये मध्ये त्याने ते म्हणजे टोमणे मारायला सुरुवात केली, बघ बघ तुझ्या आईबाबांना ना तुझ्यावर विश्वास नाही की तू चारू शकशील मोठी गाई आणि बैलं, म्हणून तुला अजूनही यांच्याबरोबर दिलं, आमच्याबरोबर म्हणजे लहान मुलाबरोबर सांगितलं असं मुलं त्यांना म्हणायला लागले, मुलं ग्वालबाल, की तुझ्यावरती अजून आईवडिलांना विश्वास नाही की तू मोठ्या गाई चारू शकशील, म्हणून तुला अजूनही लहान बाळांबरोबरच सोडलेला आहे. मग तो कृष्ण बलराम घरी येऊन कंप्लेंट की आम्हाला पण मोठ्या गायीं चारू द्या, कारण आमचे ग्वालबाल असं म्हणतात. पण नाही रे तू छोटा आहेस, गाय किती मोठी असते, जर पाय किती मोठे असतात, ते तुम्ही एवढं नाजूक आहात, जे पाय पडलं तर कसं होईल वगैरे वगैरे, हे रोजची चर्चा घरामध्ये, रोजची चर्चा. म्हणजे यांची कंप्लेंट त्यांना समजावणं, कंप्लेंट समजावणं हेच चालू आहे. पण एके दिवशी ना खूप जास्त गरमागरमी झाली, खूप जास्त, म्हणजे मुलांनी त्यांना इतकं हिणवलं कृष्णाला की तू ना खरोखरच अयोग्य आहेस मोठ्या गायींकरता. आता रोज बोलणं ठीक आहे, पण एकदा एकदा त्यांना एवढं लागलं मनाला ना, तो दिवस होता कार्तिक शुद्ध सप्तमीचा. त्या दिवशी वनामध्ये जेव्हा कृष्ण बलराम वासरं घेऊन गेले त्या दिवशी खूप चर्चा झाली की अगदीच तुझं तू काय उपयोगाचा नाही आहेस असं कृष्णावरती चर्चा झाली. तर कृष्ण खूपच कंटाळले, म्हणजे असे खूप म्हणजे खूप त्यांना खूप दुःख झालं की असं कसं माझे आई बाबा मला नाही देत अधिक अधिकार अजून, एवढं काय मी आता लहान आहे का, आता मी एवढा मोठा झालो आहे आणि मी एवढ्या गोष्टी करतो. त्या दिवशी ना एरवी कसं असतं ना, रोज आलं ना परत तर मग दोघं मुलं एकदम धावत जायचे बाबांच्या कुशीमध्ये. तिकडे जागा आहे एक नाही नंदा बैठक नावाची, वर पहाड आहे वर घर आहे पण मुलं खारून वर येईपर्यंत आई वडिलांना धीर नाही की त्यांना लगेच बघायचं असतं, म्हणून ते मुलं यायला मुरली वाजली लांबून मुरली ऐकाली तर आईबाबा सगळे खाली यायचे, नंदबाबा यशोदा त्यांना स्वागत करण्याकरता. जागा आहे नंद बैठक नावाची, तिथे अजूनही फोटो आहे असा एक नंदबाबा असे मिशीवाले बसले मांडी घालून, एका कुशीवर कृष्ण एका कुशीवर बलराम आणि दोघांच्या गोष्टी ऐकतात असं. कुठच्या गोष्टी, आज काय घडलं त्या गोष्टी, आणि तिकडनं मुलं पण सांगतायत एकत्रच, हे पण बोलतायत ते असं बघतात असं बघतात असं बघतायत, हा कृष्ण बोलतोय त्याबरोबर बलराम बोलतोय त्याबरोबर मुलं बोलतायत, सगळ्यांच्या कथा ऐकल्यानंतर ते मन शांत झालं. मग ते कृष्ण बलरामला घेऊन जाणार वरती पहाडावरती आणि मुलं आपापल्या घरी जाणार, अशी रोजची गोष्ट असते. मग ते एक विधी आहे विधी, ते टेर कदंबावरती येणार तिकडून ते धावत धावत आईबाबा दिसले की लगेच त्याच्या कुशीत धावणार धाड करणं, मला अनुभव आहे ना कशी मुलं अंग आपल्या अंगावर उडी मारतात, तसे ते उडी मारायचे. आणि एका कुशीत कृष्ण असा निळा पाय, एका कुशीत बलराम त्याचा सफेद असा गोरागोरा पाय, असा असं बसून ते चर्चा करायचे वडिलांशी आणि ते पण फार प्रेमाने असे असे बघायचे ऐकायचे. आणि मग ते मुलं झालं त्यांचं मन रिकामं झालं, आज काय घडलं ते सांगून झालं प्रत्येकाचं आपापल्या पद्धतीने, मग ती मुलं आपापल्या घरी द्यायची आणि आपल्या आईवडिलांना सांगायची आज काय काय झालं. आणि इथे कृष्ण बलरामांना त्या गोपी वगैरे घेऊन वरती जायच्या, मग तिकडे वर आरती वळायच्या त्यांची, मग त्यांना बर्फी खायला घालायची, त्यांना आरती वळवून मग त्यांना आंघोळ घालायची, मग नवीन कपडे घालायचे, मग परस्थानपान करायचं, मग अंगाई गीत गायचं, मग झोपवायचं, असा मोठा विधी येतो आल्यानंतर. पण कार्तिक शुद्ध सप्तमीच्या दिवशी याच्यापैकी कुठचाही विधी झाला नाही, कारण कृष्ण एवढे चिडले होते त्या दिवशी, खूपच चिडले होते ना, ते वडिलांच्या कुशीत घुसले काहीच नाही केलं, स्ट्रेट आले धावत धावत स्ट्रेट गेले घरी आणि बिछाणामध्ये उलटे झोपून गेले, तोंड कुशी उलट्यावर करून झोपून गेले. आरती नाही, काही ऐकणं नाही, काही गुणगान नाही, काही मजा नाही, काही नाही खाणं पिणं काहीच नाही, स्ट्रेट झोपून गेले. ही झाली जंगलातली कथा की जंगलात त्याची कसं त्यांनी हिणवलं मुलांनी त्याला, ते त्यामुळे नाराज होऊन ते झोपून गेले. आणि त्या दिवशी जेव्हा कृष्ण बालकांना घेऊन जंगलात गेले होते वासरांना घेऊन, तर घरी काय घडलं, तर रोजची कंप्लेंट ऐकून 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 मग आईबाबाने काय सांगितलं, अरे आपले मुलं तर खूपच नाराज झाली आहेत, त्यांना गाय वासरू म्हणजे गायीच आणि बैलांचं जबाबदारी दिली नाही म्हणून, म्हणून त्याने शांडिल्य मुलींना घरी बोलवलं. शांडिल्य मुनी कोण आहेत, शांडिल्य मुनी गोकुळातले नाही नंदगावातले आणि गोकुळातले, जेव्हा जेव्हा जिथे जिथे त्यांनी निवास केला नंद महाराजांनी तिथले स्थायी साधू रेसिडेंट साधू त्यांचे कुलपुरोहित नंदबाबांचे, त्यांच्याबरोबर निवास करणार, त्यांनी घर बदललं तरी पण बदलणार, त्यांचंही घर बदलणार, ते त्यांची जबाबदारी आहे नंद महाराजांची की यांना आपल्याबरोबर राहायची व्यवस्था करायची. त्यांना बोलून घेतलं कुलपुरोहितांना, म्हटलं असं असं आहे आमच्याकडे, आता असं वाटतं आहे मला की आमच्या दोन मुलांना आम्ही मोठ्या गायींचा बैलांचा जबाबदारी त्यांना द्यावी, आपण तुमच्या मते मुहूर्त कुठचा आहे, त्यांनी काढला आपला पंचांग बिंचांग बसले, त्यामुळे उद्याचाच मुहूर्त आहे. अरे बापरे, म्हणलं हरकत नाही ठीक आहे, मुलं गेले ते आपण तयारी करून टाकू आणि उद्या सकाळी निघायची वेळ झाली गायीला घेऊन, तर वासराऐवजी गाय बैल त्यांना आपण त्यांच्याबरोबर पाठवू. मग त्याकरता मोठी पूजा भोग गायींना सजवायचं कसं असं पूर्ण योजना केली त्यांनी. नंदबाबांकडे 108 कळप होते गायींचे, तर काय म्हणतात माहीत नाही कळप पण ग्रुप होते 108, म्हणजे काळ्या गायी वेगळ्या गोऱ्या गायी वेगळ्या मग बैल वेगळे निळ्या रंगाचे, त्याच्यानंतर काळ्या गायीवरती पांढरे पट्टे असलेले म्हणजे डाग म्हणता येईल ना पण ते पांढऱ्या रंगामध्ये काळ्यावरती, काळ्यावरती पांढरा, पांढऱ्यावरती काळा, आणि चॉकलेटीवरती पांढरा, पांढऱ्यावर चॉकलेटी, असं अनेक कॉम्बिनेशन्स असे. आणि इथे मोठं समोर तिलक असलेल्या गाई, तिलकिनी ग्रुपच्या, मग काही धुमर, धुमर म्हणजे कशी, ॲश म्हणजे राखेच्या रंगाची, राखाडी रंगाची गाई, काही पिवळ्या रंगाच्या, काही लाल रंगा तांबूस रंगाच्या, काही चॉकलेट रंगाच्या, ब्राऊन कलर, हां भुरी रंगाची, काही सफेद रंगाच्या, अशा अनेक प्रकारच्या निरनिराळ्या गाई. एक मृदंगिनी म्हणजे चेहरा असा मृदंगासारखा, अशा गाई होत्या. अशा प्रकारच्या गायींचे 108 त्यांच्याकडे कळप होते. तसं सर्वांना माहिती मिळाली की उद्या आपण जायचं आहे कृष्ण बलरामबरोबर. आणि समजून का की कृष्ण बलराम यांच्याबरोबर फक्त गाईच जायच्या, म्हशी पण होत्या, बकऱ्या पण होत्या, ससे पण होते, हरण पण होते, असे सगळ्या प्रकारचे जनावर त्यांच्याकडे जायची फिरायला. तर मग ते सगळ्यांना निरोप गेला की उद्या असं असं करायचं आहे. हे मुलं तिथे जंगलामध्ये आहेत, ह्याला चिडवत आहेत कृष्णाला, आणि ते इथे तयारी झाली आहे की उद्या आपण हे करायचं आहे. आणि त्या रात्री त्या मुलांना ती खुशखबर द्यायची होती कृष्ण बलरामांना की उद्या तुम्हाला आम्ही देणार आहोत जबाबदारी मोठ्या गायींची. पण ते ऐकायला आहेत कुठे, ते गेले असं झोपून गेले स्ट्रेट. त्यामुळे आईला वाटलं तर ठीक आहे, जमलं असेल, उद्या सकाळी सांगेन ना, उठवताना पहाटे उठवीन त्यांना तेव्हा सांगेन. तर हे पहाटे पण उठायला तयार नाही, जे तोंड ठेवलं आहे उलटं उशीमध्ये. तसंच सकाळी पहाटे आई गेली आणि ते काय, ते काय त्याला म्हणतात, भूपाळी म्हणतात ना सकाळी उठवायचं गाणं, ते ते गाते आणि ते इकडे उठतंय. इकडून गेली तर तिकडे तोंड, तिकडून गेलं तर इकडून तोंड. कसं असतं ना, आपण झोपी गेलेल्या व्यक्तीला जागू शकतो, पण झोपेचं नाटक करणाऱ्या व्यक्तीला आपण जागू शकत नाही. तरी जागा आहे बाळ, पण ते दाखवत आहे की मी झोपलेलो आहे, मला उठायचं नाही असं. त्यामुळे इकडून तिकडून तिकडून इकडे खूप वेळा जाऊन ते गीत गायलं आणि मग ते कृष्ण उठेच ना, जाऊन नंदबा सांगितलं काय करायचं. मग नंदबा म्हणाले जाऊन त्याच्या कानात मोठ्याने सांग की आज तुम्हा लोकांना आम्ही गाई बैल देणार आहोत चारायला. मग यशोदा माता गेली आणि म्हणाली कानामध्ये की आज तुम्हाला आम्ही कृष्ण बलरामान दोघांना तुम्हाला मोठ्या गाई आणि बैलांचा जिम्मेदारी देणार आहोत, उठा आता. लगेच कृष्ण जंप मारून उठले एकदम इमिजिएटली. आणि त्या दिवशी एकदम एक्सप्रेस आंघोळ केली, एकदम फास्ट आनंदी होऊन. आणि त्या दिवशी आणखी गंमत झाली की दर दिवशी श्रीकृष्ण आहेत ना, त्यांचा एक अलार्म होता. अलार्म कुठचा अलार्म होता, कृष्ण उठल्यावर लगेच मुरली वाजवायचा आणि त्याचा आवाज ऐकून सगळे गॉलबल उठायचे आणि पटपटपट तयारी करायची. त्या दिवशी मुरलीच वाजली नाही, कारण वाजवली नाही तर ऐकली कशी येणार. तरी मुलं उठली, त्याच्यामागे काय रहस्य आहे. रोज एकाच वेळी अलार्म वाजवून उठल्यावरती त्याच वेळी उठायची सवय लागते. मग कधी कधी आम्हाला तो आमचा बॅटरी डिस्चार्ज असते किंवा काय वाजत नाही, तरी आम्हाला जाग येते, कारण रोजची एक सवय होऊन जाते. त्याप्रमाणे त्या मुलांना सवय असल्यामुळे बासुरी न वाजताही, न ऐकताही ती मुलं उठली आणि का नाही बसरी वाजली, का नाही बसरी वाजली म्हणून ते विचार करतायत. मग त्याने पटपट तयारी पण केली आणि ती तयार होऊन पण आली आणि ते पण सांगितलं मातेने, अरे तू अजून झोपला आहेस का, ते मुलं मुलं तयार पण होऊन आली, कारण त्यांना माहिती आहे की आज गाई आणि बैल तुम्हाला देणार म्हणून. मग तेव्हा ते जंपून उठले आणि फटाफट तयारी केली, पटपट श्रृंगार केला आणि शांडिल्य मुनीने ते पूर्णपणे तयार करून सर्व गाईंना सगळ्या लोकांनी सजवून. कोणाला कल्पना आहे कसं गाईला करतात डेकोरेशन? हां हां, शिंगावरती सोन्याची कॅप, गळ्यात सोन्याची घंटा, अंगावर रेशमी चादर, पावलांची घुंगरू, शेपटीला मोरपंख, अंगावरती कुंकवाचे हाताचे छाप आणि असे अनंत अलंकार, फुलांच्या माळा. प्रत्येक गाईला हा श्रृंगार होता, प्रत्येक गाईच्या गळ्यात सोन्याची घंटा होती. असा सुंदर तिलक विलक लावून, चंदन अगुरू सगळं लावून सगळ्या गाई नटून सजून तयार होत्या, आपापल्या झुंडामध्ये अशा उभ्या होत्या, असं वाट बघत कधी कृष्ण येणार, अजून काय येत नाही. आणि मग शांडिल्य मुनी आले, मग कृष्ण बलराम तयार पण होऊन आले, सगळे मुलं खुश झाली, गाई बैल पण खुश झाले आणि वासरं पण तयार. हे लक्षात ठेवा, असं नाही की आता उद्यापासून गाय आणि बैल आमच्या आईवडील आणि आम्ही बाद, असं कसं मन सहन करणार. मुलं पण तयार होऊन आली आहेत सजून धजून, त्यांचा वेगळा झुंड तयार आहे तिथे. त्याच्याबरोबर म्हशी पण तयार आहेत, रेडे पण तयार आहेत, बकऱ्या पण तयार, बकरे पण तयार, सगळे तयार. असे प्रचंड लाखो करोडो जनावर अशी तयार होती सजून धजून. त्याच्या केंद्रस्थानी चांडिल्य मुनीची पूजास्थळी कृष्ण बलराम त्यांचा चांगला श्रृंगार करून हां सगळं पूजा केली. आणि असं म्हटलंय की मला अजूनही कळलेलं नाही आहे, पण ते आपल्याला माहिती आहे ते दिव्य आहे, अचिंत्य आहे, ते आपल्याला कसं कळणार. असं म्हणे गायीं प्रत्येक गायीची आणि प्रत्येक बैलाची कृष्णाने पूजा केली त्या दिवशी. किती वेळ लागला असेल, काही क्षणात केलं त्यांनी. आता तुम्ही समजा आपण आपल्याकडे 12 बैल आहेत समजा आणि 12 गायी आहेत आणि आपण ठरवलं की आपण सगळ्यांची पूजा करायची, मग त्यांना पाठवायचं चालायला, तर किती वाजतील, 12 निघणारच नाही बैल बाहेर, सगळ्यांची पूजा व्हायची बाकी, याची बाकी, त्याची बाकी. पण इतक्या करोडो गायींची आणि बैलांची त्यांनी पूजा केली काही क्षणातच. मला असं वाटतं त्यांनी कदाचित अनेक रूप धारण करून प्रत्येक गायीची पूजा केली असावी, ही शक्यता आहे. किंवा त्यांचं ते ऐश्वर आहे त्यांनी एका रूपात पण केली असेल, पण त्यांनी केलं हे वर्णन दिलं आहे गोपाल चंपूमध्ये जीव गोस्वामी वर्णन केलेलं आहे. आणि सर्व पूजा करून सगळ्यांचा तिलक लावून सगळ्यांना गंध कुंकुम लावून हां मग शेवटची एक विधी उरते, ती म्हणजे आपल्या वृंदावनामध्ये एक प्रथा आहे, जसं ब्राह्मणाच्या मुलाला जानवं घालतात, मुंज करतात ना, आणि मग गायत्री मंत्र देतात, मग तो गायत्री मंत्र मुलगा करतो आणि तो मुंजा बनतो म्हणजे बटू बनतो आणि जो त्रिकाल संध्या करतो. ते आपली संस्कृती आहे. तसं प्रत्येक वैश्य जे गोपालक समाज आहे ते आपल्या मुलाला एका योग्य वेळी ते गौपालांचा ते दीक्षा देतात. आणि ते कसे देतात, ती लकुटी त्यांना अर्पण करतात, सागर संगीत मंत्रासकट. तर ते रत्नजडीत ती छडी आहे ना, ती द्यायचा विधी फक्त उरला होता. मग ते आईबाबांना बोलवलं आणि मंत्रोच्चार करून चांडिल्य मुनींनी आईबाबांना देऊन बाबांनी त्यांना ती छडी द्यायची, म्हणजे आजपासून तू गोपालक. तर ते विधी उरला होता तो. मग छानपैकी वडिलांनी दोन्ही मुलांना कृष्ण बलरामांना ती छडी देऊ केली आणि त्यांना गोपालक बनवलं. आता तुम्ही जा. सगळ्या गायींना एकदम तयार आहे जायला. इतक्यात आई म्हणाली थांब, लगेच निघू नका, मी येते 2 मिनिटात. आणि ती 2 जोडी बूट आणि 2 छत्र्या घेऊन आली आणि म्हणाली आजपासून तुम्ही लांब जाणार ना, एरवी कसं दुपारच्यात परत येणार तुम्ही, आता तुम्ही संध्याकाळी परत येणार, म्हणजे दुपारची उन्हं चढती उन्हं उतरती उन्हं तुम्हाला लागणार. तर आणि रस्त्यात म्हणजे कसं जवळपास एवढं नसतं, पण लांब वनामध्ये खाच खळगे दगड आणि काटे आणि काय काय असेल ना कंकड, तर त्याकरता बूट पायाला आणि ऊन लागू नये म्हणून छत्री हे पण घ्या. सगळे लोक गाय बैल सगळे असे ऐकतात काय चाललं आहे संवाद. तर कृष्णाने काय म्हटलं, यथा गावो तथा गोपाल, जसं गायींना ठेवायचं तसंच आपण राहायचं, असा आपला धर्म आहे. असा कृष्ण आपल्या आईवडिलांना ऐकवत आहेत की आपण गोपाल आहोत ना, आपला धर्म काय आहे, गोपाल धर्म आहे. आपण कसं राहायचं, जसं आपण गायींना ठेवू तसंच आपण राहायचं. जर गायी अनवाणी फिरणार असतील तर आम्ही पण अनवाणी फिरणार. पण ते आई म्हणते अरे गायींचं पाय खो किती कडक असतात, त्यांना काय फरक नाही पडत, दगड खाच काय त्यांना काय टोचत नाही, त्यांच्यावर दगडासारखे पाय असतात त्यांचे. तुझे पाय किती कोमल आहेत त्यामुळे तुला त्याची गरज आहे, त्यांना गरज नाही आहे. नाही नाही मला ठाऊक नाही. जर तुला एवढी हट्ट असेल तुझा की मी बूट घालावेत, पादत्राण घालावं, तर तू सगळ्या गायींना चपला आणि छत्र्या घेऊ नये. म्हणजे 36 लाख चपला आणि 9 लाख छत्र्या, प्रत्येक गायीला 4 बूट आणि 1 छत्री जर शक्य असेल आणि आम्हाला 2 धोड्या तर आम्ही घालू. ते म्हणाले एवढं माझ्याकडे नाही आहे, मग मी घालणार नाही म्हणाले. आणि हे सगळं संभाषण सर्व गायी ऐकतायत की आपल्या खातीर श्रीकृष्ण बलराम बूट घालायला तयार नाहीत. आणि त्यांचे पाय इतके कोमल आहेत की जेव्हा गोपी त्यांचे पाय जेव्हा हातात घ्यायचे आणि तळव्याला जेव्हा असं बोट लावायचे ना आणि काढायचे, ते पण लाल व्हायचं पूर्ण असं. फक्त बोट लावलंय, बोटाला काय कुठे काटे आहेत काय, एवढं मुलायम बोट आहे. मांसल भाग नुसता असा दाबला ना तर त्याचं पूर्ण लाल व्हायचं. आणि काय सांगू तुम्हाला, ते जेव्हा कृष्ण बलराम जेव्हा जन्मले ना आणि जेव्हा मोठे झाले तेव्हा नेहमी यशोदा आणि रोहिणी यांना त्यांना घ्यायला खूप संकोच व्हायचा. आपण बाळांना कसं घेतो, असं घेतो ना असं, तर आपण असं घेतो तेव्हा मुलांना असं उचलतो, काकेतना उचलतो, तेव्हा त्यांची बोटं अशी मिळायची एकमेकांना, एवढं कोमल शरीर होतं लोण्याप्रमाणे. आपण लोणी हातात घेतलं असं आणि असं केलं तर आपण बोट मिळेल ना एकमेकांना, लोणी इतकं कोमल असतं ना लोणी, तसं त्यांचं शरीर पूर्ण लोण्यासारखं कोमल होतं. म्हणून त्यांना नेहमी संकोच व्हायचा की आपली बोटं जी आहेत ना ती जास्त जरा कडक आहेत, त्यांचं शरीर खूपच कोमल आहे. म्हणजे नेहमी संकोचाने त्यांना उचलायचं की आपलं बोट त्यांना लागू नये, आपलं बोट त्यांना असं टोचू नये, अशी नेहमी त्यांना काळजी असायची. ते पाय पण तसेच एकदम कोमल, तर ते पाय आत्ता आमच्याकरता म्हणून अनमाने चालणार मातीतून, दगडातून, खास खळग्यातून, म्हणून ते लगेच सगळे त्यांनी मीटिंग घेतली सगळ्या गाई बैलांनी की आपण चारही ठिकाणी धावत जायचं. आणि माहीत नाही ना आता जाणार कुठे कृष्ण, आज प्रथम दिवशी ते कुठे गौचारण करणार ते आपल्याला ठाऊक नाही, ते कुठेही जाऊ शकतात कुठच्याही दिशेने. म्हणून सर्व दिशांनी जाऊन त्यांनी आपल्या पायांनी ठोकून 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 सगळे खाज खळगे दगड माती काटे सगळे पावडर बनवून टाकली आणि पुन्हा आपापल्या ग्रुपमध्ये उभे राहिले. या सगळ्या वेळात तो पण एक रहस्याची गोष्ट आहे की ते सगळ्या वृंदावन भूमीत जाऊन पावडर बनवून आले परत, मग ते किती वाजता निघाले असतील हा पण मूर्खासारखा प्रश्न आहे. आणि तत्काळ गेले, तत्काळ परत आले. परंतु वृंदावनामध्ये कुठचीही जमीन मुलायम पावडरीपेक्षाही मुलायम अशी त्यांनी पावडर बनवली रज, की कुठेही गेले तरीसुद्धा काटा सापडता कामा नाही. आणि ते ठोकताना आणि पावडर बनवताना त्यांच्या मनामध्ये कृष्णाबद्दल इतकं प्रेम होतं की कृष्णाच्या पायाला कुठेही इजा होऊ नये, इतकं वात्सल्य होतं की त्यांचे ते होतं ना थन, काय म्हटलं म्हणा तुम्ही, आचळ आचळ, इतके मोठे आचळ की ते जमिनीला टेकत होते जाताना. आणि त्या भावनेमुळे कायमचं दूध त्यातून निघत होतं टिपके 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 टिपके. म्हणजे तुम्ही गेला आहात पावडर करण्याकरता आणि त्या आचळातून दूध वाहते थेंब 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 थेंब, म्हणजे जे जी जमीन पावडर केली त्याच्यावरती सिंचन कसलं दुधाचं. अशा प्रकारे थंड आणि मुलायम अशी दुधाने भिजलेली जमीन बनवली पूर्ण वृंदावनामध्ये. आणि येताना त्यांना कळलं की ही भिजलेली जी रज आहे ह्यात जर कोणी चालेल तर काय होईल सांगा, काय होईल काय होईल, ठसे उठतील ना पायाचे, चरण चिन्ह उमटतील की नाही. त्यांनी ऑलरेडी तिथे मीटिंग करून ठरलं की आता ह्या ओल्या दुधाने भिजलेल्या मऊ मऊ संड जमिनीवरती जेव्हा कृष्ण बलराम आपले पावलं टाकतील तेव्हा सगळ्या ठिकाणी त्यांच्या पावलांची चिन्ह उठतील, ते आपण कोणी त्याच्यावर पाय टाकू नये, त्याला ती डिस्ट्रॉय करू नये. चिन्ह ती चिन्ह जी आहेत ती आपल्या ब्रजभूमीचं एक सौंदर्याचा अलंकार असणार आहेत, आपण ती कुठेही नष्ट करायचे नाहीत. आता सांगा करोडो गायी आहेत त्याच्यामध्ये चालले आहेत, इत गाय उत गाय मागे गाय पुढे गाय, तर ते चिन्ह सांभाळून कशी ठेवायची, पण त्यांनी ठेवली सांभाळून. हे पण एक दिव्यत्व आहे वृंदावनाचं, वृंदावनाचं दिव्यत्व आहे ते. कशा पद्धतीने गोष्टी घडतात ना ते कोणीही काही सांगू शकत नाही. अशा पद्धतीने जाऊन जमीन पावडर करून ती दुधाने भिजवून ते पुन्हा ठिकाणी उभे राहिले. तोपर्यंत छडीचा संस्कार संपला आणि कृष्ण बलराम चालायला लागले. सगळ्या आहेत ना यशोदा रोहिणी प्रभावती तुंगी अशा सगळ्या ज्या ताऊ ताई आहेत सगळ्या तिकडे उभ्या होत्या सगळा समारंभ बघायला, मोठ्या गोपी आणि ज्या त्यांच्या वयातल्या गोपी आहेत ना राधाराणी ललिता विशाखा यांना पण कळलं होतं की आज कृष्ण बलराम यांना जबाबदारी मिळणार आहे गाई बैलांची आणि ते पण घेऊन जाणार आहेत, तर त्यांना पण त्याची खूप इच्छा होती त्यांच्याबरोबर. म्हणून त्यांनी काय केलं, सर्वांनी ग्वाल बालांचं रूप घेतलं म्हणजे मुलांचं रूप घेतलं. हां, कसं असं फेटा घालून केस लपवले आणि छातीवरती असं वासरू घेऊन सगळे धावत धावत आले आणि कसे आले असं घागरावरती घेऊन धावले आले. म्हणून गोपाष्टमीच्या दिवशी सगळ्या मंदिरामध्ये राधाराणी आणि गोपी यांचं चरण दर्शन असतं. भाव काय की असं घाईघाईत ते असं आपलं घागरा उतरून धावत आहेत त्यांच्या मागे आणि फेटा बांधलेला आहे असं. फार सुंदर लीला आहे. मग त्याच्यानंतर ते सगळे येऊन त्यात मिळाले. गोपी सगळ्या लपून लपून त्यातमध्ये घुसल्या त्या झुंडामध्ये आणि यशोदा उभी आहे, रोहिणी उभी आहे, सगळे उभी आहेत आणि ते पण त्यांच्यावर चालायला लागले. काही अंतर चालले आणि कृष्ण बलराम म्हणाले, आई जा तुम्ही आता. कारण त्यांना त्यांचं काय असतं माहिती का, वत्सपाल लीलेमध्ये रोज आईचा CCTV ऑन आहे. कधी पण ते जाणार वरती 15 मिनिटांनी बघणार कुठे आहे कुठे आहे, सगळं माहिती आहे आईला कुठपर्यंत गेले आहेत. म्हणजे दर जे काही काम चाललं आहे ना त्यांच्या ते नजरेखाली चाललं आहे. त्यामध्ये प्रायव्हसी काही नाही, स्वतंत्र काही नाही. म्हणून या दिवसाची त्यांना खूप वाट बघत होते की आता आपण यांच्या नजरेच्या पलीकडे जाऊ ना, यांच्या CCTVच्या पलीकडे जाऊ, त्यांच्या रेंजच्या पलीकडे जाऊ. म्हणजे आपल्याला काय करायचं आपण करू शकतो, आपण झाडांच्या फांद्यावरून चालू, तिकडून उड्या मारू, तिकडून पाण्यात उड्या मारू आणि वरून फांद्यावरून गाई हाकू खालून खालून गाई आपण वरून हायर हायर करण्याचं, हल्या हल्या थिर थिर हे सगळं आपण कसंही करू शकतो. तिथे बघायला कोण असणार नाही, हे असं करू नका, हे तसं करू नका. अधिक तर आई बाबांचं काय असतं, हे करू नका, ते करू नकोस, गप्प बस, इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊस, हे कर ते कर नसतं. आई वडिलांचं काय असतं, हे करू नको, ते करू नको, असं करू नको, गप्प बस. तर या सगळ्या सूचना थांबतील तिकडे आणि आपण मनसोक्त आपल्याप्रमाणे काय ते करू. त्याकरता मुलं पण खूप उत्सुक होती आणि बघतात तर काय आपल्या मागे आई पण चालली आहे. अरे ते कसं होणार आहे. मग थांबले कृष्ण बलराम म्हणे, आई तो तुझ्या आईला सांगतो, हा आईला सांगतो, आई जा आता तू आम्ही जाऊ. मग काय बोलणार आता, मध्ये तेच उभे राहिले, गेले नाही परत, तेच उभे राहिले. पण हे गेले पुढे निघून, सगळे असे निघून गेले, बायका अशाच उभे राहिला. मग ते सगळे गेले, गाई पण गेल्या आणि खूप दूर दूरपर्यंत ते यशोदा आणि रोहिणी आणि मोठ्या मोठ्या गोपीनुसार उभा करून बघत राहिल्या. आणि मग हळूहळू हळूहळू फक्त धूळ दिसायला लागली आणि ते दूर त्यांच्या नजरेपलीकडे निघून गेले आणि ते नजरेच्या अदृश्य झाले. मग दुःखद आणि जड पाहिल्याने सगळ्या आया घरी आल्या परत. आणि मग काय सुरू झालं, दर 15 मिनिटाने ते सुद्धा वरती जायची आणि बघायची कुठे आहेत, कुठे दिसतात, त्यांना दिसत नाही. मग काय करायची, ती वर बघायची आकाशात का, मूल दिसत नाही, आपलं गाय पण दिसत नाही, सगळे नजरेच्या पलीकडे गेले आहेत. मग ती वर बघायची आकाशात का, हा सूर्य कुठे आहे बघायचं, अजून इतका वर काय आहे, लवकर खाली काय येत नाही, हा इतना उपर क्यू है, जल्दी जल्दी ढलता क्यू नाही, सूर्यास्त जल्दी क्यू नाही होता, इतना धीरे धीरे क्यू जा रहा है. दर 15 मिनिटांनी डोळ्यामध्ये अश्रू स्तनामध्ये दूध टपकतं आहे असं असं वर्णन केलं आहे जीव गोस्वामींनी की यशोदा चालते ना तसे दुधाचे फवारे उडत आहेत स्तनातून, असे वात्सल्याने न राहल्यामुळे मुलाच्या आठवणीने. हां, आणि धावत धावत चालते वरती, यशोदा बैठक कोणती तिकडून बघते तर मूल दिसत नाही आणि आकाशाकडे बघते, कधी खाली येणार कधी खाली येणार, असं दिवसभर वरती खालती वरती खाली चालू असायचं. आणि शेवटी जेव्हा सूर्य अस्ताला आला, चला रे मुलींनो लगेच थाळ्या बनवा, लगेच आरती बनवा, बर्फी ठेवा, फुलं ठेवा, आले आले ते आले, कारण बघतात ना मुलांकडे. मग दुरून आधी धूळ दिसते अशी लोट, मग हळूहळू मुरली ऐकू येते, मग हळूहळू मुलं दिसतात, डोकं दिसतात मुलांची, मग हळूहळू गाई आणि हळूहळू हळूहळू. आता कसं आहे, गाई बैल वासरू हरण म्हशी सगळे सगळेच एकत्र झुंड येत आहेत. तर 2-3 पुस्तकं आहेत त्याची, तर ते एक चाचा म्हणून आहे, चाचा गोस्वामी राधा वल्लभचे, त्यांचा एक ग्रंथ आहे, त्यात त्यांनी लिहिलं आहे की सर्वप्रथम गाई घेऊन कृष्ण बलराम संकेतवनामध्ये गेले असं त्यांचं म्हणणं आहे. आपले जे गोपालभट्ट आपले जे जीव गोस्वामी आहेत गोपाल चंपूवाले, त्यांनी म्हटलं आहे की सर्वप्रथम कृष्ण गाई बैल घेऊन गोवर्धनामध्ये गेले होते. तर त्या दिवशी लांब बसल्यामुळे कृष्ण बलराम दमले, कारण फर्स्ट डे फर्स्ट टाइम एवढे लांब गेले ना, दुपारी येऊन घरी जेवायची सवय. आता काय व्यवस्था, नवीन व्यवस्था काय आहे, लांब गेल्यामुळे दुपारच्या वेळी मध्यान्हाच्या वेळी यशोदा रोहिणी आणि मोठ्या गोपी आपापल्या मुलांकरता छाक पाठवायचे. छाक म्हणजे काय, शिदोरी, लंच पॅकेट. आणि त्यांना माहीत नाही की आज त्यांचा काय प्रोग्राम नसतो महिन्याभराचा, सोमवारी भांडीरवन, मंगळवारी भद्रवन, संध्याकाळी कांबेवन, असं नसतं. सुबह जो मन में आया वैसे जाना आहे, नो डिक्लेरेशन. त्यामुळे यांना माहीत नाही ते आज कुठे गेले. मग ते शोधायचे कसे, त्यांना गाई आणि पावलं हे आज कुठे दिसून गेले आहेत त्याचा मागोवा घेत घेत ते पोचायचे तिकडे दुपारच्या वेळी. आणि त्याचवेळी दुपारपर्यंत ते खेळायचे आणि मग दुपारी देवता एक राक्षस पाठवायचे, त्याचं वध करायचे, यमुने स्नान करायचे, तोपर्यंत या गोपी पोचायच्या. मग तिकडे गोलाकार बसून जेवण जेवायचे, असा रोजचा नियम आहे यांचा गोपालनाचा. तर त्या दिवशी प्रथमच इतकं दूर गेल्यामुळे कृष्ण दमले आणि चेहऱ्यावरती दिसत होतं की खूपच दमले आहेत म्हणून. तर ग्वालबाळ चतुर आहेत खूप ना, ते म्हणतात की जर पहिल्या दिवशी जर आपला चेहरा बघितला मुलाचा इतका दमलेला, तर आई म्हणणार उद्या नाही पाठवणार, तुला आराम करू देत, तर मग उद्या आपण कसं जाणार. मग त्याने म्हणाले की एकच उपाय आहे, आपण यांना खूप हसवलं ना कृष्णाला, तर हसलं की खूप चेहरा तजेलदार दिसतो. बघा तुम्ही कधी बघा, तुम्ही खूप दमला असाल ना आणि घरी गेला दमून आणि तुम्हाला खूप कोणी हसवलं, खूप हसवलं, तर काय होतं, हसल्यामुळे पोटावर दाब पडतो आणि ह्याचा चेहऱ्याचा रक्तप्रवाह वाढतो आणि चेहरा खूप फ्रेश दिसतो एकदम. तर आपण कृष्णाला खूप हसूया, खूप गाणी गाऊया, खूप जोक म्हणूया, खूप काय 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 बडबड करूया आणि त्याला खूप हसूया, म्हणजे नंदगावला पोचेपर्यंत खूप चेहरा तजेलदार होईल आणि आईला खूप फ्रेश दिसेल. मग आई असं नाही म्हणणार की माझा मूल दमलं रे बाबा, उद्या नाही पाठवणार तुम्हाला, आपण उद्या पण जाऊ शकू. अशा पद्धतीने अर्ध्या रस्त्यावरती सगळ्या ग्वालबाल मंडळींनी त्यांना खूप 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 हसवलं, असे जोक मारले की त्यांना खूप हसवलं. आणि मग ते टेरकदंबला आले आणि टेरकदंब अशी जागा आहे ज्या ठिकाणी त्यांनी बघितलं की अरे सगळ्या गाई इकडे इकडे पसरल्या आहेत, त्या लुसलुशीत गवताच्या मोहाने या ठिकाणी त्या ठिकाणी भरकटल्या गेल्या आहेत. मग बलरामाला कृष्ण म्हणाले तू खाली उभा राहा, इकडच्या गाईंना गोळा कर, मी वर जातो आणि वरून मुरली वाजवतो आणि ती मुरली वाजवून सगळ्या गाईंना बोलवतो. तर तिकडे एक जागा आहे त्याचं नाव आहे टेर कदंब, म्हणजे कदंबाचं वन आहे छानपैकी. तिकडे एक अशी कुंड पण आहेत आणि त्या कदंबाच्या सगळ्याच्या टोकाच्या फांदीवर कृष्ण चढले आणि तिकडे बसवून त्यांनी मुरली वाजवली. कशी मुरली वाजवली की त्या मुरलीच्या स्वरामध्ये करोडो गायीच्या प्रत्येक गायीचं नाव त्यांनी घेतलं, म्हणजे ती जेव्हा धून मी ऐकतो तेव्हा मला माझं नाव ऐकू येतं, तुम्हाला तुमचं नाव ऐकू येतं. प्रत्येक गाईला त्या धूनमधून त्याचं नाव तिचं नाव ऐकू येते, बैलाला गाईला वासरांना सगळ्यांना आपापलं नाव ऐकू येतं. म्हणजे जणू काही त्या बासरीच्या माध्यमातून श्रीकृष्ण प्रत्येक गाय, प्रत्येक वासरू, प्रत्येक बैलाला प्रत्यक्ष वैयक्तिक दृष्टीने बोलावत आहेत, नावाने हाक मारत आहेत. अशा पद्धतीने मुरली वाजवली तर सगळ्यांना आपापलं नाव ऐकू गेलं आणि धावत धावत त्या गायी आल्या. कशा आल्या गाई त्या धावत धावत, नजर वर, कान उभे आणि शेपटी पण उभी आणि असे बघतायत, म्हणजे पूर्णपणे वेडं होऊन त्या बासरीला ऐकतायत ते. आणि काही त्यातले जे आहेत ना आईच्या मागे धावत धावत वासरं येत आहेत. आता कसं आई बरोबर आई वासरं बरोबर ना, त्यामुळे वासर कसं आईचं दूध पीत पीत चाललं आहे गौचारण, धावत 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 आई धावत येते, डोळे कान असे वरती करून मूल पण धावत येते आणि खाली दूध पित आहे. पण मूल पण शेवटी ते नाव आपलं ऐकतंय आणि ती बासरू ऐकून मूल पण जे वासरू जे आहे ना ते पण असं भाव विभोर होत आहे आणि असं तोंड जे आहे ना ते असं अर्ध उघडं असं खाली पडतं, जबडा खालचा असा खाली पडतो, त्यात दूध आहे आईच्या तोंडातलं, म्हणजे आत्ता दूध जे प्यायलं आहे ते तोंडात आहे पण ते आणि ते दूध जे आहे ते खाली पडतं आहे आणि ते महाप्रसाद जो आहे ते पृथ्वी सागते, पृथ्वी गाईंच्या बासरांचा महाप्रसाद. असं दृश्य आहे सगळं, वरून मुरली वाजते, अनेक गायी अशा बघतायत वरती आणि खाली वासरं पण अशी बघतायत आणि तरीसुद्धा काही गायी मुद्दामच ते ऐकून पण न ऐकल्याप्रमाणे करतायत. त्यांची काय इच्छा आहे की त्यांनी खाली यावं आणि आम्हाला घेऊन जावं. मग बलरामांना म्हणतात की थांब आता, बऱ्याच गाई आल्या आहेत, काही गाई त्यांना जाऊन घेऊन येतो. मग कृष्ण खाली उतरून सगळ्या गाईंना असं काय गा तू तिला की नाही काय गा तू असं करून तिला सगळ्यांना घेऊन थपथपून घेऊन येतात. आणि मग सगळ्यांना गोळा करतात टेर कदंबापाशी आणि मग पुन्हा मुरली वाजवून सर्वांना आपल्या घरी घेऊन जातात. तो मोठा उत्सव आहे तो टेर कदंबाचा. आजही गोपाष्टमीच्या दिवशी हे सर्व उत्सव होतात नंदगावमध्ये, आजही होतात. माझ्या घरी एकदा नंदगावचे गोस्वामी आले होते, म्हणजे तीन पिढ्या, आजोबा बाबा आणि मुलं असे आले होते आजोबांच्या ऑपरेशन करता. तर त्या तीन महिन्याच्या काळामध्ये तो आला दिवस गोपाष्टमीचा. तर त्यामध्ये आजोबा बाबा आणि एक मुलगा आमच्या घरी तेव्हा पण होता. तर दिवसभर लोक फोनवरती होते, अभी गैया कहाँ पहुँची आणि अभी निकल रे नंदगाव से, अभी कहाँ पहुँचे, अभी इधर है, अभी इधर है, इधर है, अभी कहाँ पहुँचे, अभी टेढ़ कदम पहुँचे. तो टेढ़ कदम के गीत गाए जा रहे हैं, सब गायों को टेढ़ कदम में इकट्ठा करके गीत गा रहे हैं. अभी क्या कर रहे हैं, अभी टेढ़ कदम से निकले, अभी नंदगाँव की ओर जा रहे हैं. प्रत्येकाला वेगळं भजन आहे, निघायचं भजन वेगळं, मध्ये जेवायचं भजन वेगळं, परत येताना भजन वेगळं, मग तिकडचं ते मुरली वाजते आणि गाई धावत येत आहेत त्या मुरलीचा आवाज ऐकून त्याचे भजन वेगळं, मग तिकडून एकत्र करून निघतायत परत घरी यायला त्याचं भजन वेगळं, आणि सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन ते सगळ्या गाई त्यांना खायला घालतात, सर्व सरवतात त्यांना. फार सुंदर उत्सव असतो. आणि इतका सुंदर उत्सव असतो की जरी गोस्वामींची मुलं परदेशी असतील तरी पण ते गोपाष्टमीला परदेशाहून घरी येणार परत, तो उत्सव मिस नाही करणार कुठच्याही परिस्थितीत. इतका तो नंदगावचा महत्त्वपूर्ण उत्सव आहे गोपाष्टमीचा. अशा प्रकारे त्या दिवशी कृष्ण गौचारण करून परत आले आणि आपला मुलाचा तजेलदार आणि न थकलेला चेहरा पाहून त्याने काय त्याला मनाई केली नाही आणि सर्वशी पण गेले सर्वे. असं आहे, इतका सुंदर उत्सव आहे गोपाष्टमीचा. तरी पण तुम्हाला तुम्ही संक्षेपमध्ये वर्णन केलं आहे, खूप खूप विस्तारपूर्वक वर्णन आहे आणि खूप मधुर वर्णन आहे त्या गोष्टीचं, की वृंदावनातला जो प्रत्येक उत्सव आहे ना तो फक्त आनंदाने भरलेला आहे, फक्त आनंदाने भरलेला आहे. आणि गाय आणि कृष्ण यांचं किती सुंदर प्रेमाचं नातं आहे त्याचं हे लीला प्रतीक आहे. किती प्रेम करतात गायीवरती. आजसुद्धा जर कुठचा गोस्वामी शिकण्याकरता जर परदेशी गेला असेल किंवा कामाकरता परदेशी गेला असेल तरी वयाच्या 50व्या किंवा 60व्या वर्षी परत येऊन तो गाय चारतो. कारण गोपाल ही पदवी स्वतः गाय चारल्याशिवाय मिळू शकत नाही त्यांनासुद्धा. म्हणून प्रत्येक नंदगाववासी, प्रत्येक ब्रजवासी, प्रत्येक वृंदावनवासी किती वयस्क झाला तरी स्वतःहून तो गाय चारणारच चारणार. हे मला कसं कळलं, एकदा बरसाना कॅम्पमध्ये काही तरुण मुलं अशी गॉगल बुगल घालून अशी गाय चारत होती. मी त्यांना विचारलं प्रत्येक जाऊन की आप गाय क्यों चरा रहे, म्हणजे हम ग्वाल बाल हैं, कहीं भी रहेंगे तो भी हमको गाय चराना तो हमारा धर्म है इसलिए हम गाय चरा रहे. त्यांना काय संकोच नव्हता, हातात काटी बिटी घेऊन चांगलं गाय चालू जात रस्त्यामध्ये मस्त छानपैकी प्रेमाने, एकदम प्रेमाने. तर ती प्रथा आहे. म्हणून कृष्ण बलरामांनासुद्धा नंद भगवान नंद महाराजांनी ती दीक्षा देऊन त्यांना ते करवलं त्यांच्याकडून. त्यांना काय गरज होती करायची, मला खूप नोकर होते, गाय को चराना आहे तो जरूरत काय आहे, जाओ चरा के लेके आओ गाय को, राजकुमार बैठेंगे घर पे. नाही, त्यांना स्वतः त्यांनी पाठवलं. संस्कार आहे ते, संस्कार म्हणजे आपल्या धर्माचा देशाचा जातीचा संस्कार जो आहे तो कधी सोडता कामा नाही, आवर्जून आपल्या बालकांना तो संस्कार दिला पाहिजे. खास करून सेवेचा संस्कार, नम्र होऊन सेवा करायचा संस्कार हा देणं खूप आवश्यक आहे, तेव्हा आपली संस्कृती टिकू शकेल. तोपर्यंत तिकडणार नाही ती, नष्ट होऊन जाईल, बघता बघता नष्ट होऊन जाईल. उद्या मुलं विचारते पोळा म्हणजे काय, त्यांना माहीत नसणार पोळा म्हणजे काय, तर ते आपण म्हणजे जागृत ठेवायला पाहिजे संस्कृती आपली. बैलांना सजवणं, कुंकवाचे हात त्याच्यावर टाकणं, त्यांना शाली घालणं, त्यांना फुलं त्यांच्या माळा त्यांना रंगवणं, हे सर्व करून त्यांना खाऊ घालणं, त्यांची पूजा करणं खूप आवश्यक आहे. तेव्हा आपल्या मुलांना कळेल की जनावरे मारण्याकरता नसतं, प्रेम करण्याकरता असतं. आणि हेच बैल आणि हेच गाई आपल्या देवाला किती प्रिय आहेत, त्याच्याकरता भगवंतांनी काय नाही केलं, आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता किती लीला केल्या त्यांच्या अवतीभोवती. हनुमानी फिरले भगवंत आपले गौचारण करण्याकरता, गौपालन करण्याकरता. त्यांना काय गरज, राजे आहेत ते, गौलोकाचे राजे आहेत, त्यांना हनुमानी फिरायची गरज काय आहे. पण गायीवरती इतकं प्रेम आहे भगवंताचं की आपल्या धामालाच नाव दिलं आहे गौलोक वृंदावन आणि खाली गोकुळ वृंदावन. आपण कसं करतो, अयोध्या धाम, बद्रीप्रसाद धाम, आपल्या घराला नाव देऊन नाव देऊन ना. तसं देवाने आपलं नाव काय दिलं आहे, गौलोक वृंदावन, गोकुळ धाम. म्हणून आपण पण गायीवरती प्रेम करायला पाहिजे. गायीवर प्रेम केलं की भगवंताला विशेष रिजवायचं, प्रसन्न करायचं काय प्रयोजन उरत नाही, ते आपोआप प्रसन्न होतात. जी व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दृष्टीने गायीच्या सेवेशी संबंधित आहे त्याच्यावरती भगवंत ऑटोमॅटिक प्रसन्न होतात, त्यांना वेगळं काही काम करायची गरज नाही. म्हणून गृहस्थ लोकांनी येणं केणे प्रकारे आपण जरी गाय पाळत नसू किंवा सेवा करत नसू तरी गायीच्या सेवेशी जोडलं पाहिजे. आपण पैसे देऊन किंवा चारा पुरवून किंवा काही करून येणं केणे प्रकारे त्यांच्या सेवेत जोडलं पाहिजे आपण. आता ती कसं झालं आहे, कोणाच वेळ नाही, सगळे लोक कंपनीत काम करतात, बॅग घेऊन सकाळी निघतात, संध्याकाळी परत येतात, कोणाला वेळ नाही आहे गाय पालन करण्याकरता आणि सांभाळायला. तशा काळामध्ये पैसे पाठवून तरी या सेवेशी आपण जोडलं पाहिजे. आपल्याला गाय कुठे पण असेल, आपले योग्यपणे पालन करणारी गोशाळा असेल तिकडे धन पाठवणं आणि ती सेवा रुजू राहणं आणि गायीची आठवण ठेवणं. म्हणजे मी असं नाही पैसे पाठवले ट्रान्सफर केले की संपला विषय, असं नाही करायचं. ती गायीची स्मृती ठेवली पाहिजे. असं म्हटलं की केवळ सकाळी उठल्यावर जरी आपण गायीला आठवलं ना तरी आत्मउन्नती होते, भक्तीची वृद्धी होते. केवळ गायीची आठवण केल्याने, स्मरण केवळ स्मृती फक्त गायीची. आणि जर तुम्हाला गाय जर बघून माहिती असेल की बाबा ही गाय आपल्या गोवर्धन इको इलोजमधली आहे आणि ती आपल्या नजरेत बसली इथली आपल्याला आठवत असेल आणि तिला जर आपण आठवलं प्रत्यक्ष गायीला, त्या विशिष्ट गायीला, तर जास्त फळ आहे. जनरल गायीचं काम वेगळं आहे. तसं मी गेल्या वेळी इथे आलो होतो गेल्या महिन्यामध्ये, तर ती गाय होती ना, नाव काय तिचं, गोपिका. त्या मला विशिष्ट आठवते, चॉकलेट रंगाची, लाल शेंगाची, हां अशी खिल्लारी टाईपची गावरान गाय. असे तुमच्या गाय असतील की नाही, काही खिल्लारी गाय असतील, काही धारपारकर असतील, काही गीर गाय असतील, त्यांचं एक विशिष्ट रूप असतं वेगळं. आणि आमच्याकडे ठाकूर गाय, आमच्याकडे किती नावाच्या गायी आणि बैल आहेत. तर त्यांना भेटणं, त्यांच्याशी संबंध करणं आणि त्यांना आठवणं हे खूप आवश्यक आहे. तशा प्रकारे भगवंताच्या आनंदाकरता हा गोपाष्टमीचा उत्सव संपन्न झाला. हरे कृष्णा 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 हरे हरे.